आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन। दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा। जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं अशी भारताची 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भूमिका। सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकचं उद्घाटन केलं, तसंच माझगाव गोदीत खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकणाऱ्या 2 नौकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
भारताचा सागरी सुरक्षा दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य आणि आत्मनिर्भरता या 3 तत्वांवर आधारलेला असून गेल्या काही वर्षातल्या सर्वसमावेशक सुधारणांमुळे भारत सागरी क्षेत्रातला एक महत्वाचा देश म्हणून उभा राहत आहे असं प्रतिपादन अमित शहा यांनी आज इंडिया मेरीटाईम वीकच्या उद्घाटनप्रसंगी केलं। या कार्यक्रमात 85 देशांचा सहभाग असल्याची माहिती केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आज इंडिया मेरीटाईम वीकला संबोधित केलं। या 5 दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात 56,000 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली। यात दिघी आणि जयगड बंदरांचा विकास आणि विस्तार, नवीन जहाज बांधणी प्रकल्प उभारणं, स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांची बांधणी, जलवाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझगाव गोदी इथं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायची क्षमता असलेल्या 2 नौकांचं लोकार्पणही झालं। यावेळी ते म्हणाले,
हम भारत सरकार, केंद्र सरकार, सहकारिता और मत्स्य विभाग, ये सभी का मिला जुला कर मैंने लक्ष्य बनाया है कि 5 साल में कम से कम 200 ऐसे ट्रॉलर हम हमारे मत्स्य पालन करने वाले भाइयों को देंगे और कोऑपरेटिव बेसिस।
अशा आणखी 12 नौका मासेमार सहकारी सोसायट्यांना लवकरच देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे।
मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। मतदार याद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे या पुनरीक्षणाचं उद्दिष्ट आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्यानं राबवलं जाईल असं ते म्हणाले। एकही मतदार या यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं।
ईआरओज और एईआरओ की यह जिम्मेदारी होगी कि कोई भी योग्य मतदाता छूटे ना और कोई भी अयोग्य मतदाता सूची में अंदर ना आ पाए। ईआरओ के फैसले के खिलाफ कानूनी तौर पर जिला मजिस्ट्रेट के पास एक अपील होती है जो मैंने आपको बताया, और जिला मजिस्ट्रेट के फैसले के खिलाफ चीफ इलेक्टोरल ऑफिसर के पास भी सेकंड अपील होती है।
जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। मलेशियातील क्वालालंपूर इथं 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला त्यात संबोधित करत होते। दहशतवादाशी अजिबात तडजोड केली जाणार नाही असं सांगत जयशंकर यांनी जगातल्या सर्व देशांना दहशतवादाविरोधात मोहीम राबवण्याचं आवाहन केलं। गाझामधल्या संघर्षविरामाचं जयशंकर यांनी स्वागत केलं, तसंच युक्रेन रशिया संघर्ष थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्रादेशिक सहकार्याबाबत भारताच्या तत्परतेचा उल्लेख त्यांनी केला। शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली। भारत न्यूझीलंड द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं त्यांनी कौतुक केलं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा दिल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. त्यांना 14 महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी सेवानिवृत्त होतील. भारतीय शेअर बाजारात वाढीचं सत्र आज पुन्हा सुरू झालं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ झाली आणि तो 84,779 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 171 अंकांची वाढ नोंदवत 25,966 अंकांवर बंद झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज मुंबईत झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा हा स्वयंघोषित देशप्रेमी गट असून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू इच्छिणाऱ्या या पक्षाला मत चोरी करावी लागते आहे अशी टीका त्यांनी केली. समाजात तणाव निर्माण करून मतं मिळवणं हे भाजपाचं धोरण आहे असं सांगत त्यांनी भाजपाच्या जीएसटी धोरणावर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते आज नागपूर इथं बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मतं विभागली जातील अशी शक्यताही आठवले यांनी व्यक्त केली. भारताची संरक्षण निर्यात आता 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या SIDM वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं आहे असं त्यांनी सांगितलं. अर्जेंटिनात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या नेतृत्वाखालच्या ला लिप्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहुमत मिळवलं आहे. त्यांच्या पक्षाला 41% मतं मिळाली असून त्यांनी कायदे मंडळातल्या 24 पैकी 13 तर कनिष्ठ सभागृहातल्या 127 पैकी 64 जागा जिंकल्या आहेत. अर्जेंटिनाच्या नागरिकांना पराभूत मानसिकता मान्य नाही हे या निकालातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी निकालानंतर म्हटलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जर्मनीचे संघीय परराष्ट्रमंत्री जॉन वेडफुल यांच्यासोबत बैठक केली. यावेळी दोन्ही देशांच्या हिताच्या मुद्द्यांसह विकासाबाबत चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं LVM-3 हे प्रक्षेपक वाहन श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लॉन्च पॅडवर पोहोचवलं आहे. या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते 2 नोव्हेंबरला अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या CMS-03 या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेला आहे. हा उपग्रह भारताच्या महासागर क्षेत्रात संवाद वाढवेल आणि दुर्गम भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देईल. अयोध्येमधल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचं उर्वरित बांधकाम पूर्ण झाल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी मंदिरावर झेंडा फडकवला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा. जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं अशी भारताची 20व्या पूर्व आशियाई शिखर परिषदेत भूमिका. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.